आयो संग्रामाला आलं.
नमस्कार आणि राम राम. मी आपला होस्ट संग्राम, संग्रामचा कट्टा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत करतो एका नव्या कोऱ्या एपिसोडसोबत. तत्पूर्वी मी आपल्याला भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप 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 शुभेच्छा देतो आणि त्याच निमित्तानं मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक कविता. कविता ज्या मी लेखनीसंग्राम.com या वेबसाईटवरती शिवसूत या नावाने लिहित असतो. जास्त वेळ न दवडता मी तुम्हाला थेट कवितेकडे घेऊन जातो. कवितेचं नाव आहे अजूनही कानात माझ्या. अजूनही कानात माझ्या गुंजत आहेत वंदे मातरमचे नारे. अजूनही कानात माझ्या गुंजत आहेत वंदे मातरमचे नारे. हसत हसत अन चढत होते फासावरती सारे. त्यागला होता संसार देशच होता प्राण. त्यागला होता संसार देशच होता प्राण. त्यागले होते तारुण्य मिळवण्या स्वातंत्र्य. अजूनही आठवत आहेत मला ते रस्ते. अजूनही आठवत आहेत मला ते रस्ते. सांडले होते चांच्यावर रक्तच रक्त नुसते. पडले होते देहही पडले होते इरादे. पडले होते देहही पडले होते इरादे. मात्र आवाज होता कानी विसरू नकारे वादे. अजूनही आठवत आहेत मला ते डोळे. अजूनही आठवत आहेत मला ते डोळे. ओकत होते फक्त आगीचे गोळे. हृदय नव्हतेच ते झाले होते दगड. हृदय नव्हतेच ते झाले होते दगड. पाहत होते वाट तुडविण्या फिरंगी रगड. आज तेच आहेत रस्ते तेच आहेत डोळे. आज तेच आहेत रस्ते तेच आहेत डोळे. वाट बघताहेत अजून एका उठावाची. मग लागतील तसेच नारे पुन्हा उठतील पेटुनी सारे. मग लागतील तसेच नारे पुन्हा उठतील पेटुनी सारे. हाती घेऊनी मशाली लढण्या अमानवते विरुद्ध. अजूनही कानात माझ्या गुंजताहेत वंदे मातरमचे नारे. अजूनही कानात माझ्या गुंजताहेत वंदे मातरमचे नारे. तर मित्रांनो, ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. आपलं चॅनल अजून सबस्क्राईब किंवा फॉलो केलं नसेल तर नक्की करा. भेटू लवकरच एका नव्या कोऱ्या एपिसोडसोबत. तोपर्यंत मी संग्राम घेतो आपला राम राम.
आयो संग्राम आला.